परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय रविवार दिनांक 25 ऑगस्ट 1991 अध्यात्म मंगलधाम मध्ये सकाळी 6 ते 7:30 ध्यान आणि त्यानंतर ब्रह्मसूत्रांवर स्वामीजींचं प्रवचन होतं. अध्यात्म मंगलधाम आणि आत्मप्रकाश ध्यान मंदिर ही दोन्ही सभागृह साधकांनी गच्च भरली होती. सूर्योदयापूर्वीची प्रसन्न सकाळ, मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरींनी हवेत छान गारवा पसरला होता. ज्ञानोबांसमोरच्या उदबत्तीच्या आणि फुलांच्या संमिश्र सुगंधाने सारस वातावरण आल्हाददायक झालं होतं. समोर उच्चासनावर सर्वांचे प्राणप्रिय सद्गुरू स्वामी माधवनाथ ध्यानाला बसले होते. त्यांनी पांढरी शुभ्र लुंगी परिधान केली होती आणि डाव्या खांद्यावर सफेद उपरण घेतलं होतं. सद्गुरूंच्या समवेत सारा शिष्यवृंद ध्यानाचा आनंद अनुभवित होता. दीड तास केव्हा निघून गेला ते समजलंच नाही. ओंकाराने ध्यान विसर्जित झालं. स्वामीजींनी हळूहळू नेत्र उघडले. ज्ञानोबा स्वामी स्वामी असं म्हणत स्वामीजींनी आपल्या दोन्ही हातांचे तळवे आपल्या चेहऱ्यावरून फिरवले. नंतर स्वामीजींनी ज्ञानराजांच्या प्रतिमेकडे आणि स्वामी स्वरूपानंदांच्या तसबिरीकडे पाहिलं. समोरच्या साऱ्या साधकांवरून स्वामीजींनी एक प्रेमळ कटाक्ष टाकला आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचं वाचन सुरू झालं. स्वामीजींनी उजव्या हाताला असलेल्या डबीतून खडीसाखरेचे काही खडे तोंडात टाकले आणि ते चघळू लागले. ज्ञानेश्वरीचं वाचन झालं. स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली. सारे साधक जीवाचे कान करून आपल्या सद्गुरूंची अमृतवाणी ऐकण्यास उत्सुक झाले होते. स्वामीजी म्हणाले, आज मला ध्यानाच्या वेळी यमराजांचं दर्शन झालं. स्वामीजींच्या या पहिल्याच वाक्याने साऱ्यांचं मन भयभीत झालं. स्वामीजी पुढे म्हणाले, आज मी इथे ध्यानाला बसलो आणि काही क्षणातच, म्हणजे मी अर्धवट ध्यान आणि अर्धवट जागृतावस्थेत असताना माझ्यासमोर एक बलवान भव्य पुरुष प्रकट झाले. त्यांचं मस्तक वरती छताला टेकलेलं होतं आणि पाय जमिनीवर होते. एवढी उंचपुरी मूर्ती होती ती. रंग गवाळ होता, चेहरा अत्यंत तेजस्वी होता, डोळे जरा मोठे होते पण उग्र नव्हते. मस्तकावर त्रिपुंड होता, चेहऱ्यावर दाट मिशा होत्या. ते सोवळं नेसले होते. मी त्यांना पाहताच ओळखलं, हे यमराज आहेत. यमराज म्हणजे ज्ञानाची देवता. मी त्यांना वाकून नमस्कार केला. ते माझ्याकडे पाहून आणि मला हाताने त्यांच्याबरोबर येण्याची खूण करून म्हणाले, मी स्वतः तुम्हाला न्यायला आलो आहे. मी माझ्या खांद्यावरचं उपरण झटकलं आणि म्हटलं, चला मी तयार आहे. आपण स्वतः मला न्यायला आलात यापेक्षा आणखीन भाग्य ते कोणतं. मी ध्यानाला बसलो आहे. माझ्यासमोर शेकडो साधक ध्यानाला बसलेले आहेत. अशा परिस्थितीत ध्यानावस्थेत मृत्यू येणं ही मला आनंदाचीच गोष्ट वाटली. पण यमराज क्षणभर थांबले. त्यांनी काहीसा विचार केला. माझ्याकडे पाहून त्यांनी मंद स्मित केलं आणि म्हणाले, तुमचं कार्य अजून बाकी आहे, ते पूर्ण व्हायला हवं. त्याकरता आज मी तुम्हाला अभय देतो. यमराजांनी ध्यानाला बसलेल्या साधकांवरून एक दृष्टिक्षेप टाकला आणि अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाले, इथे ज्ञानदानाचं पवित्र कार्य चालू आहे. तुमचं हे कार्य चांगलं आहे. माझे तुम्हाला आशीर्वाद आहेत. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुमची जेव्हा इच्छा होईल तेव्हा न्यायला येईन. असं म्हणून यमराजांनी 2-3 वेळा हात वर करून मला आशीर्वाद दिला. माझ्याकडे पाहून पुन्हा स्मित केलं. त्यांची मुद्रा प्रसन्न होती. नंतर ते अचानक अदृश्य झाले. यमराजांचा दृष्टांत ऐकून सर्व साधक घाबरून गेले. सर्वांचे असे भयभीत चेहरे पाहून स्वामीजी म्हणाले, आता घाबरण्याचं काहीच कारण नाही. प्रत्यक्ष यमराजांनीच मला अभय दिलेलं आहे. लगेचच स्वामीजींनी ब्रह्मसूत्रांवरचं प्रवचन सुरू केलं. जणू पूर्वी काही घडलेलंच नाही अशा आविर्भावात प्रवचन रंगत चाललं होतं. प्रवचन झालं आणि स्वामीजी केंद्रातून घरी गेले. घरी गेल्यावर सरलाताई स्वामीजींना म्हणाल्या, यमराज तुम्हाला न्यायला आले आणि तुम्ही लगेच त्यांच्याबरोबर जायला तयार झालात. तुम्हाला माझी आठवण नाही झाली. माझा विचार सुद्धा नाही आला तुमच्या मनात. स्वामीजी म्हणाले, नाही, मला त्या क्षणी कुणाचीही आठवण झाली नाही आणि कोणताही विचार सुद्धा आला नाही. स्वामीजी संसारात असूनही कमलपत्राप्रमाणे अलिप्त होते आणि एवढं मोठं कार्य उभारूनही त्यापासून असंग होते. नंतर थोडा विचार करून स्वामीजी म्हणाले, सरलाताई, गेले काही दिवस मी तुम्हाला म्हणतच होतो की मला एखादं मोठं दुखणं येणार आहे. मला अलीकडे खूप थकल्यासारखं वाटतं. आजचं हे यमराजांचं दर्शन कदाचित पुढे येणाऱ्या एखाद्या आपत्तीचं सूचक असावं असं मला वाटतं. गेले काही महिने स्वामीजींच्या खोलीच्या खिडकीबाहेर एक कुत्रा रात्रभर सतत जोरजोराने भुंकत असे. त्याच्या त्या कर्कश्य ओरडण्याने स्वामीजींना रात्रभर झोप येत नसे. पुन्हा पहाटे नेहमीच्या वेळी उठून स्वामीजींची कामाला सुरुवात होत असे. झोप पूर्ण न झाल्याने स्वामीजींना पुरेशी विश्रांती मिळत नसे. त्यामुळे शरीराला थकवा जाणवत असे. तसेच कुत्र्याच्या सतत कर्कश भुंकण्याने स्वामीजींचं डोकं दुखू लागलं होतं. दिवसभर डोकं जड असायचं. काही साधकांनी स्वामीजींना म्हटलं, आम्ही जाऊन त्या कुत्र्याच्या मालकांना विनंती करतो आणि त्यावर काही उपाय करतो. पण स्वामीजी म्हणाले, नको, तुम्ही कोणीही असं काहीही करणार नाही. स्वामीजी नंतर म्हणाले, या साऱ्याचं कारण माझ्या लक्षात येते. मी एकदा पावसला स्वामीजींच्या दर्शनाला जाताना बरोबर एका गृहस्थांना घेऊन गेलो होतो. स्वामी स्वरूपानंदांच्या खोलीबाहेरच त्या रात्री आम्ही दोघे झोपलो होतो. झोपल्या ते गृहस्थ घोरू लागले आणि स्वामी स्वरूपानंदांना छोटासा बारीकसा आवाज देखील कुजबुज देखील सहन होत नसे. त्यांची झोप मोड होत असे. मी त्या गृहस्थांना उठवलं आणि कुशी परतून झोपायला सांगितलं. पुन्हा ते कुशी परतून झोपून पुन्हा घोरू लागले. रात्रभर मी त्यांना उठवत असे आणि ते पुन्हा झोपून पुन्हा घोरू लागत. त्या रात्री बहुधा रात्रभर स्वरूपानंदांना झोप लागली नसावी. त्यांची झोप मोड झाली असावी आणि त्यामुळेच आता हा कुत्रा माझी झोप मोड करतोय. पण या साऱ्याचा परिणाम स्वामीजींच्या शरीरावर आणि विशेषतः मेंदूवर होतच होता. हरिओम तत्सत.